कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी क्रांती रेडकर. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
मला असं वाटतं की तुझी अशी पर्सनॅलिटी बघून, यु नो, जनरली असं कॉलेजमध्ये लव्ह लेटर्स वगैरे लिहितात लोक, पण असं स्कूलमध्येच तुझी सुरुवात झाली असावी
बहुधा. नाही नाही नाही, मी ते लव्ह लेटर पोहोचवणाऱ्यांमधली
होते.
काय?
पोस्ट गर्ल आणि मी ऑफिशियल क्युपिड होते, कारण की आय वॉज मोर लाईक अ बॉय, सो आय हॅव मोर बॉईज हुअर माय फ्रेंड ऑल्सो. आणि त्यांना मग त्यांची प्रेमभीम व्हायला लागलेली 9वी 10वीत, आणि मग त्यांची प्रेमपत्र पोचवा, इसने इसको ऐसा बोला, फिर अभी तेरा क्या कहना है उसके ऊपर, तू देख बाबा ही इज इंटरेस्टेड वगैरे, अशा सगळ्या गोष्टी होत होत्या. म्हणजे मी तर म्हणजे जे आमच्या सोसायटीत पण जे मोठे दादा लोक होते त्यांना ते ताया आवडायच्या, आणि मग त्यांना ते चिठ्ठ्या बिठ्ठ्या इकडून तिकडून हे
कधी पकडले नाही गेलीच.
नाही नाही काही नाही. आणि त्याच्या बदल्यात मी गोष्टी घ्यायचे, चॉकलेट्स, सिनेमाची तिकीटं, हे सगळे ते दादा लोक मला द्यायचे. एकदा तर मी कपल बरोबरच गेलेले, तिसऱ्या सीट मध्ये बसलेले DDLJ बघायला, या आणि ते दोघं तिथे बसलेले, त्यांचं अफेअर होतं
ते कॉर्नर सीट वर बसले. आणि
मला एक वेगळं, नाही मला एक वेगळा सीट ते लोक द्यायचे बा इज्जत. मी काय नाही, आणि आता युस्टू की मी पॉपकॉर्न चॉकलेट कोन माहिती तो यायचा, क्वालिटीचा एक कोन यायचा तो असा जायचा असा शेपचा, ते सगळं वो सब चाहिए, नाही तो नाही होगा.
अरे बापरे,
आय हॅड व्हेरी हॅपनिंग लाईफ.
यु नो असं असतं ना की कधी कधी आपण आपल्या टीचर्सची मिमिक्री करतो आणि पकडले जातो, किंवा यु नो मग त्यामुळे कदाचित आपण फेवरेटही असोत. सो हु वॉज युअर फेवरेट टीचर, आणि कधी तुला रिझल्टमुळे मार खावा लागलाय का घरी?
वी हॅड सम मल्लू टीचर्स, सो ते ती आमची टीचर होती, ती आम्हाला म्हणायची ए बापळोस
बापळोस
बापळोस, हां तर ती असं म्हणायची. सो ते बापळोस तिचं खूपच फेमस आहे, ए यू बापळोस, ते आम्ही खूप हे करायचो. बट इन कॉलेज आय रिमेंबर आय वॉज व्हेरी बॅड किड असं मला वाटतं.
बॅड किड,
या व्हेरी बॅड, या नाव आय फील नो आय शुड हॅव नॉट बीन सो बॅड. मी खूप वाईट होते. मी पहिल्या बाकावर बसायचे आणि मी असं दुपट्टा लावायचं बेनझीर भुट्टो सारखा आणि गॉगल घालायचे, आणि बरोबर टीचरच्या समोर पहिल्या बाकावर टीचरशी अशी बसून अख्खं लेक्चर ऐकायचं. And I don't know why I did that. I am so bad. And my dini mala vicharla, why are you dressed like this? So mi dile mala, I have conjunctivitis. Do you want me to show you? No, 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 it's okay. It's okay, ma'am. And mala kahi zhalel nasayacha. And ma ardha lecture madhe mi dile uthun sangayacha ki ma'am, I have my doctor's appointment. Can I leave? Ma ti mhanayachi, yeah, yeah, please go.
Asa tu roz karayachi?
Nahi, nahi, roz. Mhanje ek ek aise khup anek kisse. Ruhiya college.
Ha.
Asa navra tikthe basayacha. Chautha row madhe. पहिला ही माझा फर्स्ट बेंच ना, स्कॉलर, स्टँडर्ड स्टुडंट, युनिव्हर्सिटी टॉपर वगैरे, सो यूज टू सिट देअर अँड मी बॅक बेंचर पाठी बसायचं, कारण की आम्हाला नाट्यावले असायचं, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असायच्या. सो जेव्हा ते यायचं ना असं अटेंडन्स शीट टू
साइन, बरोबर,
मला त्याचा रोल नंबर माहिती होता, पण मला अजिबात त्याचा काही इंटरेस्ट नव्हता. पण काय होतं ना की 50 मुली आणि 4 मुलगे ग, तर त्यांना छळायला कोणी नको का? तर मग आम्ही खूप छळायचो त्यांना. मग त्याच्या रोल नंबरवर मी साईन करायचे सलमान खान, आणि मग ते असं जसं जायचं
सलमान खान अशी साईन करायची असतो,
आणि तो असं जायला लागला. अरे ही वॉज व्हेरी हे डोले शोले बना के नो, सो तो असं पास व्हायला लागला की आय यूज टू टीज हिम ओ ओ जाने जाना असं वगैरे एक, आणि तो असं चिडायचा, न्यूसन्स आहे ही मुलगी, ही दफाकी नाही हो जाती इस कॉलेजचे वगैरे. आणि मग ते यायचं त्याच्यापर्यंत ते अटेंडन्स, आणि युज टू लुक, आणि त्याला कळायचं की हे आमच्याच ग्रुपनी केलंय, युज टू बी व्हेरी अँग्री, युज टू लुक ॲट अस लाईक दॅट.
पण तो काही नाही करायचा,
विचारा ग काही नाही करायचा, तो खूप विचारा. सो या वी डिड ऑल दिस फन, वी हॅड सो मच फन इन कॉलेज.
कॉलेजमध्ये जरा इंथू पण असतो, आपल्याला गॅदरिंगमध्ये वगैरे परफॉर्मन्स द्यायचे असतात. सो तू इतकी चांगली उत्तम सिंगर पण आहेस, खूप पाश्चात्य संस्कृतीचा तुझ्यावर परिणाम झालेला आहे तो दिसतो. सो मला सांग की तुझा परफॉर्मन्स कुठला आठवतोय का तुला गॅदरिंगचा किंवा कॉलेज?
सी, अनेक परफॉर्मन्सेस जे होते ते चांगले पण होते, नाही असं नाही. सो कॉलेज लेवलला बेसिकली मी इंटर कॉलेजेट करायला सुरुवात केली होती. सो मी आय एन टी उन्मेश मृगज, जसे तुमचे पुण्यात अनेक करंडक होतात तसे इथेही होतात. पण एक गाण्याचं कॉम्पिटिशन होतं, उत्सव, माझी मैत्रीण खूप छान गाते निशा आचार्य, शी इज इन द US ना. तर मी तिला म्हटलं की मुझे भी गाने का इस साल निशा, तो क्या करे? तर ती मला म्हणाली एक काम करते, आपण ऐसा गाना तर ड्युएट हम लोग गा सके, मग ते होतं ना मोरनी बागा मागोली. तर त्या मोरणीमध्ये ते सुरुवातीला हे आहे ना सगळं इलारुणचं आहे, तर म्हटलं मी ते इलारुणचं गाते, तू ते मोरणीचं गायचं लता
मंगेशकरचं.
ओके ओके, डन डन डन. तर म्हटलं आपण ना ते स्पेशल एंट्री देऊया, तू ना माझ्या मागे लपून उभी राहा. म्हणजे लोकांना वाटणार की मी सोलो सिंगर म्हणून आले. आणि मग मी जे म्हणणार ना होतं ते मारे गे रे गटार रे हो गटार रे मग ते मोरणी असं करून तू बाहेर ये अशी. आणि मग तू दिस जगाला असं म्हणजे ना लहान मुलांसारखं 16 वर्षाचे होतो का आम्ही. आणि आम्हाला खूप करायचं होतं आणि वी डीड दॅट. वी लॉस्ट बिग टाईम. आम्ही हरलो, आम्हाला कोणी उभंही नाही केलं. आणि आम्हाला असं वाटत होतं की आम्ही खूप छान गायलंय. वी वर बॅड.
पण काय कल्पना, म्हणजे तेव्हापासून डिरेक्शनचा डोळा वगैरे
होता. वी स्टील रिमेंबर दॅट मोरणी अँड वी लाव. आणि सगळ्या फ्रेंड्सना आमच्या ते लक्षात आहे.
93.5 रेड FM बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुती.